नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं येवशी कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज हरियाणा आनी गोंयांत नवीन राज्यपाल आनी लडाखांत नवीन उपराज्यपालांची नियुक्ती केली. आदले नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांकां गोंयचे राज्यपाल म्हूण नियुक्ती केल्या, तर प्रोफेसर आशिम कुमार घोष हरियाणाचे राज्यपाल आसतले. कविंदर गुप्ता हांची लडाखाच्या उपराज्यपाल पदार नियुक्ती केल्या. लडाखाचे उपराज्यपाल ब्रिगेडियर निवृत्त डॉ बी डी मिश्रा हांचो राजीनामोय राष्ट्रपतींनी स्विकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 2 दिसांच्या ओडिशा दौऱ्यार आसात. राष्ट्रपती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स भुवनेश्वर हांगा 5व्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आनी चीनामधले विचार आनी दृष्टीकोनांचे उक्ते आदान प्रदान करपाचे म्हत्व अधोरेखित केले. डॉ जयशंकर हांणी आज बिजिंगात चीनाचे उपराष्ट्रपती हान झेंग हांची भेट घेतली. फाटल्या ऑक्टोबरात कझानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांच्या भेटीपासून भारत आनी चीनामधले द्विपक्षीय संबंध सातत्यान सुदारतात अशेंय तांणी सांगले. ह्या भेटीत तांच्या चर्चेतल्यान सकारात्मक मार्ग कायम उरतलो असो विश्वासूय मंत्र्यांनी व्यक्त केलो.
Bilateral relationship has been steadily improving since the meeting of Prime Minister Modi and President Xi Jinping in Kazan last October. I'm confident that my discussions on this visit will maintain that positive trajectory. We have marked the 75th anniversary of the establishment of our diplomatic relations. The resumption of the Kailash Mansarovar Yatra is also widely appreciated in India. Continued normalization of our ties can produce mutually beneficial outcomes.
केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी आयज विशाखापट्टणमात 2 दिसांच्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उक्तावण केले. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन बिमस्टेक पोर्ट्स कॉन्क्लेव्हात उपदर्याच्या किनारी राष्ट्रांमधी प्रादेशिक सागरी संपर्क आणि सहकार्य वाढोवपाच्या अढळ वचनबद्धतेर चर्चा जातली. हे वेळार उलयताना सोनोवाल हांणी म्हळे की भारताचे नेबरहूड फर्स्ट धोरण प्रादेशिक सागरी क्षेत्रात सहकार्याचे फुडारपण करपाच्या तांच्या वचनबद्धतेचे उदाहरण असा. उदका येरादारी वरवी आर्थिक विकासाक चालना दिवपाक हरित सागर आणि हरित बंदरा ह्या सारख्या उपक्रमांची सुरुवात केल्या असे त्यांनी नमूद केले. गेल्या दशकात देशांतर्गत बंदरावरवी मालवाहतूक सेवात 70% वाढ झाल्या असे त्यांनी नमूद केले.
21st century, our ports are no longer just a modal interface between land and water, but are an integral part of a dynamic and global supply chain network. Inspired by the motto of transformation through transportation and guided by the visionary leadership of our Honorable Prime Minister, Sri Narendra Modi ji, India has made remarkable strides in enhancing the capacity and efficiency of the ports.
केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण आनी रसायन आनी खत मंत्री जे पी नड्डा हांणी सावदी अरेबियाची 3 दिसांची भोंवडी सोपयली, जातून भारताच्या खत पुरवण साखळीत लक्षणीय वाढ आनी भलायकी आनी वखद निर्माण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत जातले अशो म्हत्वपूर्ण कबलाती झाल्यो. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दिसां खातीर अस्तंत बंगाल, राजस्थान, झारखंड आनी ओडिशा हांगा घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयताना आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ नरेश कुमार हांणी सांगले की कमी दाबाचो प्रभाव तयार जावपाची शक्यताय आसा. राजस्थान, गंगेटीक अस्तंत बंगाल, छत्तीसगड, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशांत घोग्यांनी ते अतिदडकांनी पावस चालूच उरतलो अशें तांणी सांगले. फुडले कांय दीस वायव्य भारताचेर घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशेंय डॉ कुमार हांणी सांगले. दिल्ली एनसीआरांत आयज हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. भारतीय अंडर 20 फ्री स्टायल कुस्ती पंगडान 2025 वर्सा बिश्केकांत जाल्ले अंडर 20 कुस्ती सर्तींत 2 भांगरा, 1 रुपया आनी 5 कांश्या पदकां मेळून दुसरें स्थान मेळयले. इराणान विजेतेपद पटकायले. अंकुशान 57 किलो विभागांत भांगरा पदक जिखले, जाल्यार अमितान 79 किलो विभागांत दुसरें भांगरा पदक जिखून इराणाक 5-8-4 अशी मात केली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.